लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपद्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशां घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकाराम सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् इदं ज्ञानं उपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च। या ज्ञानाचा आश्रय धरून माझ्याशी म्हणजे परमात्म्याशी एकरूपता साधलेले सृष्टीच्या प्रारंभी सृष्टी निर्माण झाल्यामुळे जन्माला येत नाहीत, प्रलयेन व्यथंतीच आणि प्रलय झाल्यामुळे व्यथा पावत नाहीत। आपण जवळपास 2-3 सोमवार हा श्लोक आणि त्याचा अर्थ पाहतो आहोत आणि मागच्या सोमवारी म्हणजे मागच्या प्रवचनाच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या ओव्या आपण पाहायला सुरुवात केली। हे ज्ञान याचा अर्थ जे ज्ञान झालेलं असताना मुनी परासिद्धीला प्राप्त होतात, परमसिद्धीला प्राप्त होतात असं ज्ञान। सर्व ज्ञानांमधलं उत्तम असं ज्ञान ज्या ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते आणि प्राप्ती झाल्यानंतर प्राप्ती करणारा जो मुनी म्हणजे मौनी म्हणजे ज्यांनी तत्व साध्य केलेलं आहे असा, ज्यांनी अपरोक्ष अनुभूती घेतलेली आहे असा तत्वचिंतक आणि तत्वाशी एकरूपता साधलेला परासिद्धीला प्राप्त होतो, परमसिद्धीला प्राप्त होतो, सर्वात श्रेष्ठ अशा सिद्धीला प्राप्त होतो। या ज्ञानाचा आश्रय धरून माझ्याशी म्हणजे परमात्म्याशी एकरूपता साधलेले जन्माच्या वेळेला सृष्टीच्या प्रारंभी जन्मत नाहीत, आपण जन्माला आलो अशा प्रकारच्या अबोधात नसतात आणि मृत्यूच्या वेळेला सृष्टीच्या विलयाच्या वेळेला नाशाच्या वेळेला न व्यथंतीच त्यांना व्यथा प्राप्त होत नाही, जाईल तर देह जाईल मी जातो अशा प्रकारचा अबोध त्यांना स्पर्श करत नाही असं हा श्लोक सांगतो। आपण पाहिलं की ईश्वर म्हणजे कर्म क्लेश विपाक यांनी अस्पर्श असणारा असा, जो गुरूंचाही गुरु आहे असा, ज्यांच्यापासून सर्व ज्ञान चालत आलं असा, जो सर्वांचा आदी आहे पण ज्याचा आदी कोणी नाही असा, जो अनुत्पन्न आहे असा, किंवा सच्चिदानंद परमात्मा या विश्वाच्या प्रारंभी असणारं एकमेय एकमेव तत्व आणि आनंद या नावाने ओळखलं जाणारं शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते शांत स्वरूप, अत्यंत पवित्र असं स्वरूप धारण केलेला अद्वैत बोधानी म्हणजे दुसरा कोणी नाहीच आहे अशा प्रकारच्या परमभावानी नटलेला असा, जो चौथा पुरुष सांगितलेला आहे जागृती स्वप्न सुषुप्ती याच्याही पेक्षा विपरीत चौथा चतुर्थम मन्यते स आत्मा तोच परमात्मा देखील। अशा प्रकारे परमात्म्याच्या बोधाला परमात्म्याच्या एक गुणविशिष्ट अशा बोधाला जे प्राप्त झालेले आहेत असे सर्गेपी नोपजायंते प्रलयेन व्यथंतीच, जे माझिया नित्यता तेने ते नित्य पंडुसुता, मी नित्य असल्यामुळे ते नित्य आहेत, त्यांच्यापाशी जी नित्यता आहे ती नित्यता माझ्या नित्यतेशी संबंधित आहे, सृष्टीची जी नित्यता आहे ती नित्यता परमात्म्याशी संबंधित आहे। सृष्टीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आहे पण सृष्टी नित्य आहे, अनित्य नाहीये। सृष्टीमध्ये मृत्यू आहे पण जन्म देखील आहे, सृष्टीचं एक सारखं सातत्याचं असं दर्शन आहे. सूर्योदय आहे, रोज सूर्यास्त आहे, रोज भरती ओहोटीचं काम चाललेलं आहे, रोज पृथ्वीचं स्वतःभोवती भ्रमण चाललेलं आहे, सूर्याभोवतीचं भ्रमण ती प्रक्रिया चाललेली आहे, रोज नवीन वनस्पती उगवत आहेत, बीजांना अंकुर फुटतो आहे, रोज जुने झालेले वृक्ष उन्मळून पडत आहेत, नाहीसे होत आहेत. पण नाहीसे होण्यामुळं वृक्ष संपत्ती नाहीशी होत नाहीये, ती नित्य आहे. रोज मनुष्य मृत्युमुखी पडतो आहे, रोज मनुष्य जन्म घेतो आहे, नित्यता आहे, भरपूर नित्यता या सृष्टीमध्ये आहे. अनित्य असणाऱ्या सृष्टीमध्ये नित्यता चांगलीच भरून राहिलेली आहे. आणि जो ज्ञानी आहे, तो ज्ञानी ज्याला अपरोक्ष अनुभूती प्राप्त झाली अशा प्रकारचा ज्ञानी, तो परमात्म्याच्या नित्यतेने आपली नित्यता संपन्न आहे अशा भूमिकेतून पाहतो. तो आपल्या स्वतःला आपण अज अमर अविनाशी अशाच पद्धतीने पाहतो. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रम न तीर्थो न वेदा न यज्ञाहा अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी शिव आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे, अमर्त्य आहे, अविनाशी आहे, अशा शाश्वत बोधानी तो आपल्या स्वतःकडे पाहतो. हे जे त्याचं आपल्या स्वतःकडे पाहणं असतं, ते पाहणं परमात्म्याशी तदाकार झाल्यामुळे असतं. ज्या अर्थी परमात्मा अविनाशी आहे आणि मी परमात्म्याशी एकरूप झालेलो आहे, त्याअर्थी मी अविनाशी आहे. ज्या अर्थी परमात्मा नित्य आहे आणि मी परमात्मा स्वरूप आहे, त्याअर्थी मीही नित्य आहे, मी अनित्य नाही. जोग महाराजांना नाशिकला क्षेत्राच्या ठिकाणी म्हणून कोणी गुरुजींनी पितरांचं श्राद्ध करूया म्हणाले आणि तर्पण विधी सांगायला सुरुवात केली. पापोहम पापकर्मात्मा पापात्मा पापसंभवहा गुरुजींचे मंत्र सुरू झाले आणि ते उठून उभे राहिले. परवा माननीय यशवंतजी पाठक सर आलेले होते, तर ते म्हणाले ते गुरुजींच्या अंगावर धावून गेले. एवढंच फक्त माहीत होतं की ते गुरुजींना म्हटले की मी अशा प्रकारचा मंत्र म्हणणार नाही असं इथपर्यंत ऐकलेलं होतं. पण जेव्हा गुरुजींनी त्यांना म्हणायला सांगितलं की म्हणा पापोहम पापकर्मात्मा पापात्मा पापसंभवा, तेव्हा जोग महाराज धावून गेले त्याला, त्या गुरुजींना. ते म्हणाले की मला काय म्हणून पापोहम पापकर्मात्मा म्हणतो, मी कधी पाप केलेलं नाही, आत्म्याला पाप पुण्याचा स्पर्श नाही. जर म्हणायचंच झालं तर मी म्हणेन पुण्योहम पुण्यकर्मात्मा पुण्यात्मा पुण्यसंभवहा. ते म्हणाले की मारता मारता सोडवलं गुरुजींना. पैलवान होते जोग महाराज, धावून गेले अंगावर. ते म्हणाले असं काय म्हणून सांगतोस, आत्मा कधी पापी असतो की काय, आत्मा नित्य आहे. जे माझिया नित्यता तेने नित्य ते पंडू सुता, परिपूर्ण पूर्णता माझी याची आणि माझ्या परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत. मी परिपूर्ण आहे, परमात्मा परिपूर्ण आहे, अपूर्ण नाही. मागच्या वेळेला बहुतेक हा श्लोक ही ओवी आपण पाहिलेली आहे. पूर्ण मद हा पूर्णमिदम पूर्णात पूर्ण मुदच्यते. सगळं जगतच पूर्ण आहे, परमात्मा पूर्ण आहे, पूर्ण मद हा पूर्ण मिदम आणि हे विश्व देखील पूर्ण आहे. विश्व जन्माला देखील अपूर्ण येत नाही. एक बीज वृक्षाचं पूर्णच असतं, त्याच्यात सगळा वृक्ष सामावलेला असतो. अपूर्ण आणि लहान असं नसतं, तर पूर्ण आणि लहान, पूर्ण आणि मोठा एवढाच फरक आहे असं विनोबा म्हणतात. लहान मूल असतं, तर तो पूर्ण लहान पुरुष असतो, पूर्ण लहान स्त्री असते, नंतर तो पूर्ण मोठा पुरुष होतो, पूर्ण मोठी स्त्री होते, अपूर्णता काही नसते, कोणतीही अपूर्णता विश्वात देखील नाही आणि परमात्म्यामध्ये देखील नाही, निर्गुण निराकार परमात्म्याच्या ठिकाणी तर संभवतच नाही, पण परमात्म्याने निर्माण केलेलं विश्व देखील परमात्म्यासारखंच पूर्ण आहे, कारण पूर्णातून पूर्णच निष्पन्न होईल, अपूर्ण कसं निष्पन्न होईल असं उपनिषद म्हणतात, जर पूर्णातून विश्व निर्माण झालं असेल तर विश्वही पूर्णच आहे। या पूर्णतेचा बोध विश्वाकडे पाहून देखील झाला पाहिजे, अपूर्णतेचा नव्हे, मृत्यू देखील पूर्णतेचाच बोध देतो, जन्म देखील पूर्णतेचाच बोध देतो। मी जैसा अनंत आनंदू, जैसाची सत्य सिंधू, तैसे चिते भेदू उरे जिना। परमात्मा जसा अनंत अंत नसलेला असा आहे, परमात्म्याच्या स्वरूपाला कोणताही अंत नाही, कारण ज्या ठिकाणी अंत आहे त्या ठिकाणी दृश्य आहे, दृश्याला अंत असू शकतो। परमात्म्याने पुढे सरकता येईल का जरा, आणि इकडे मध्ये एक रांग करता येईल असं मला वाटतंय, हा जो खांब आहे याच्या बाजूने एक रांग करता येईल, मी असं वाचलं की दृश्याला जो अंत आहे असं म्हणतो, तर ते दृश्य देखील जवळपास अनंत आहे। जर परमात्मा अनंत आहे तर परमात्म्यावर आधारित असलेलं परमात्माच पण वेगळं काहीतरी दिसणारं म्हणून जे जगत आहे ते जगत देखील परमात्म्या इतकंच अनंत आहे। एका आकाश गंगेमध्ये 100,000 crores एवढ्या सोलर सिस्टीम्स आहेत असा अंदाज आहे, जे ही खूपच मोठी संख्या झाली, पण एवढ्या सोलर सिस्टीम्स एक आकाशगंगा त्याच्यामध्ये आहेत, आणि अशा आकाशगंगा किती आहेत याचा पत्ता नाही, अनंत आहेत। 186,000 किलोमीटर एवढा एका सेकंदाला प्रकाशाचा वेग आहे। अजून काही तारे असे आहेत की ते पृथ्वीच्या जन्मापासून त्यांचा प्रकाश आणि त्यांच्या जन्मापासून प्रवास करतोय पण अजून पृथ्वीवर आलेला नाही अशी शास्त्रज्ञांची श्रद्धा आहे। त्यांना असं वाटतं आहे की कित्येक ताऱ्यांचा प्रकाश अजून पृथ्वीवर पोहोचलेला नाही, त्यांच्या जन्मापासून तो जरी प्रवास करत असला तरी देखील। सृष्टी देखील अनंत आहे, निर्गुण निराकार अशी वस्तू तर अनंत आहेच आहे, जसा बाहेर अंत नाही, बाहेर जर पाहायचं झालं तर बाहेर अंत नाही, कोणतंही शास्त्र अजून त्या शास्त्राच्या अंतापर्यंत विकसित झालं असं छातीठोकपणाने सांगता येत नाहीये। कोणतंही शास्त्र, पदार्थ विज्ञान देखील, कोणतंही भौतिक शास्त्र अजून त्या शास्त्राच्या अंतापर्यंत पोहोचलं असं छातीठोकपणाने शास्त्रज्ञ सांगत नाहीत, संशोधन चालूच आहे आणि अजून सूक्ष्म अशा पातळीवर अजून काही ना काही सापडतच आहे। पण जसं बाहेरचा प्रवास असा अनंत आहे तसा आतला प्रवास देखील अतिशय खोल अनंत असाच आहे। किती आत जाता येणं शक्य आहे? मनाच्या जर आत तुम्ही गेलात तर सगळ्या जगताला ओलांडलं, कारण जगत आणि मन हे तसं एका नाण्याच्या दोन बाजूच आहेत। तुमच्या मनामध्ये जे कधी न कधी काही न काही उद्भवेल, जे अतर्क्य आहे, कधी कोणाच्या मनात आलं नाही, कधी कोणी ज्याचं चिंतन केलं नाही, अशी एखादी वस्तू तुमच्या चिंतनामध्ये आली तर असं खुशाल समजा की ती जगतामध्ये कुठेतरी आहेच म्हणून तुमच्या चिंतनामध्ये आली। आणि जर मन मनाच्या पलीकडे जाता आलं तर जगताच्या देखील पलीकडे जाता आलं असा त्याचा अर्थ होतो। एका बाजूनी तर हे जगत त्याच्या पलीकडे जायला अशक्यप्राय अशी गोष्ट आहे, तितकंच मन अशक्यप्राय आहे, तितकंच मनाच्याही पलीकडे जाणं अशक्यप्राय आहे। या जगताला जर ओलांडता आलं, बाह्य जगताला जर ओलांडता आलं आणि त्याला ओलांडणं याचा अर्थ तत्व म्हणजे पंचतत्व जी आहेत त्या पंचतत्वांच्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणं, कारण तसं प्रवासाने जगत ओलांडणं फार अशक्य आहे। पण हे जगत ज्या पंचतत्वांचं बनलेलं आहे त्या पंचतत्वांना जर ओलांडता आलं तर पंचतत्वांना ओलांडल्यानंतर हातात जे मिळतं तर ते चैतन्य रूप आणि घन रूप अशा प्रकारचं काही मिळतं, त्याला अणु अथवा परमाणु असं म्हटलं जातं आणि याच्या पलीकडे फारसं जाता येत नाही। याही पलीकडे त्या अणुला चालवणारा कोण, त्या अणुला भ्रमण करायला लावणारा कोण, तो इंटेलिजन्स त्याच्यामध्ये आला कुठून? जर पलीकडे जाता आलं तर जगताचं कोडं उलगडलं, परमात्म्याचं कोडं उलगडलं, त्या ठिकाणी परम शांती, परम समाधान, परम तृप्ती आहे, पण शास्त्रज्ञांची अवजारं त्याच्याकरता म्हणून अपुरी आहेत। गणितानी ते सोडवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। दुसरा मार्ग म्हणजे याच्याही पलीकडे पदार्थाच्या पलीकडे जाणं याचा प्रयत्न म्हणजे ध्यान आहे। जर मनाच्या बुद्धीच्या देहाच्या पलीकडे जाता आलं, देह मन बुद्धी असा शब्द सर्रास वापरायचा प्रघात जरी असला तरी तेही तसे एकमेकांपासून वेगळे नाहीत आणि एका अहंकाराचाच बाह्य भाग म्हणून देह मन बुद्धी आहेत। देह मन बुद्धी या स्वतंत्र गोष्टी तितक्याशा नाहीत। देहाहंता जी म्हणतात किंवा बुद्धीची जी अहंता म्हणतात किंवा मनाचाही अहंकार असा शब्द प्रयोग वापरला जातो तो सगळा अहंकाराशीच निगडित आहे। देहाचा अति सूक्ष्म भाग म्हणून मन म्हणता येईल आणि मनाचा अति स्थूल भाग म्हणून देह म्हणता येईल, मध्ये बुद्धी आहेच आहे। म्हणून आपल्या स्वतःला ओलांडणं म्हणजे देह मन बुद्धीला ओलांडणं याचा अर्थ अहंकारालाच ओलांडणं, आणि जर अहंकाराला ओलांडलं गेलं तर तो आहे तिथं व्यापक होतो। तुकाराम महाराज म्हणतात तसं अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळूनी सांडिले कळीवर मिथ्या भ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळीला घटी, तुका म्हणे आता उरला उपकारा पुरता। जर ओलांडलं तर देहाला तसं ओलांडता येत नाही, मनाला बुद्धीला देखील ओलांडता तसं येत नाही अहंकाराशिवाय। जेव्हा मन ओलांडलं जातं तेव्हा अहंकारच ओलांडला जातो, मनाचं अमन होतं तेव्हा देहाहंता संपते। त्याचा दुसरा भाग म्हणून जे जगत आहे देहाशी, देहाच्या सापेक्ष ते जगत देखील संपतं आणि मग एक अनंत असा प्रवास सुरू होतो। त्याही स्वरूपाला तसा अंत नाही, मुळात या प्रवासालाच अंत नाही आणि तिथं असणारा जो प्रांत आहे तो प्रांत अव्यक्त अचिंत्य अक्षर अशाच काहीशा शब्दांनी त्याचं वर्णन केलं जातं. मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू. आणि या गोष्टी सत स्वरूप सत्य स्वरूप अशा आहेत. या केवळ कल्पनेतल्या गोष्टी नाहीत. याला सत्यता आहे. कोणती सत्यता आहे? मी आहे, देव आहे, जगत आहे, परमात्मा आहे, याला सत्यता काय? माझं अस्तित्व मला जे जाणवतं तीच त्याची खरी सत्यता आहे. पहिली सत्यता तिथंच आहे. देवाचं अस्तित्व म्हणजे माझ्या मी असण्याचं माझ्या असण्याचं मला असलेलं भान हेच खरं देवाचंही अस्तित्व आहे. जर मला माझं अस्तित्व नीट समजलं तर देवाचंही स्वरूप समजतं. तुकाराम महाराज म्हणतातच देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. त्यामुळे सत्य गोष्ट जर कोणती असेल तर सर्वात बुडाशी कधीही विनाश न पावणारी अशी आत्मवस्तू हीच सर्वात सत्य वस्तू आहे. देह नाही. कोणत्या तरी कारणासाठी मी परवा आमचे एक शेजारी आहेत त्यांच्याकडे जाऊन बसलो आणि 25 वर्षांचा सहज विषय निघाला. आम्ही त्या सोसायटीत राहायला आलो आणि तेही राहायला आले. 25 वर्ष झाली. आणि काय झालं त्या 25 वर्षामध्ये? त्यांचे आजोबा गेले, त्यांचे यजमान गेले, माझी आजी होती गेली, वडील गेले, किती लोक गेले आणि नवीनही आले. केवढ्या घडामोडी घडतात. असं हे जे जाणं आणि येणं ही जी गोष्ट आहे ही गोष्ट असणं आणि नसणं ही गोष्ट एका मूळ स्वरूपावर अवलंबून आहे असं शास्त्र सांगतात. आपल्या स्वरूपावर अनेक देह आले आणि गेले. स्वरूप अत्यंत सत्य आहे, अधिष्ठानभूत असं आहे. आपलं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठानच आपल्याला चालवतं, बोलवतं, हलवतं, नाना क्रिया करवतं. ते आपलं अधिष्ठान आहे, चैतन्य मात्र असं, जाणीव मात्र असं. आणि ते असत्य नाही, ते अत्यंत सत स्वरूप आहे. व्यक्ती जरी गेली तरी देखील देहाच्या जाण्याने ते जात नाही असं गीता सांगते. देहाच्या येण्याने ते येत नाही असं गीता सांगते. नत्वेवाहम जातु नासम नत्वम नेमे जनाधिपाहा. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला जेव्हा प्रथम बोध करायला सुरुवात केली तेव्हा तू आणि हे राजे पूर्वी नव्हते असं नाही आणि नंतरही कधी नसतील असं नाही असं सांगितलं. हे कायमच होते. अविनाशी अविनाशित्व हे या जगताचं स्वरूप आहे. पंचभूतांचंही स्वरूप आहे. आणि या पंचभूतांबरोबर जो जीवात्मा म्हणून जाणला जातो त्याचंही तेच स्वरूप आहे. म्हणून तो सत्य सिंधू आहे. तो कधी असत्य असू शकत नाही. नाही अशा प्रकारे त्याचं वर्णन कधी असू शकत नाही. मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू तैसेची ते म्हणजे जसा परमात्मा तसे हे ज्यांनी हे ज्ञान प्राप्त केलं ते. आम्हा नाही जन्म, आम्हा नाही मृत्यू, अशा प्रकारचे उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडतात. तैसेची ते भेदू उरेचिना, जे मी जेवढे जैसे तेची ते झाले तैसे, घटभंगी घटाकाशे आकाशेवी. मी जेवढा आणि जसा तेवढे आणि तसे ते आहेत असं भगवंत, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे मी जर सत्स्वरूप असेल तर तेही सत्स्वरूप, मी जर चित स्वरूप असेल तर तेही चित स्वरूप, आणि आपण आहोतच ना चित स्वरूप. आत्ता मी बोलतोय आणि तुम्ही समजून घेत आहात तर ते चैतन्याच्या अधिष्ठानावर समजून घेत आहात. तुमच्या मनाचाही कोणीतरी प्रकाशक आहे, तुमच्या बुद्धीचाही कोणीतरी प्रकाशक आहे. किम ज्योतिस्तव, आचार्यांचा श्लोक न, भानुमान अहनिमे रात्रौ प्रदीपादिकम. मी दिवसा सूर्याच्या प्रकाशात पाहतो, रात्री दिव्यांच्या प्रकाशात पाहतो, चंद्राच्या तारकांच्या प्रकाशात पाहतो. आणि जेव्हा चंद्र सूर्य तारका दिवा काहीही नसतील तेव्हा नेमा विद्युतो भाती, जेव्हा विद्युत देखील नसेल तेव्हा शिष्य असं उत्तर देतो की मी बुद्धीच्या प्रकाशात पाहतो, की काहीही नाही, अंधार आहे हे मला समजतं, समजणारा मी आहे, मला समजतं की इथं काहीही नाही, उजेडच नाही, अत्यंत घनदाट अंधार भरून राहिलेला आहे, हे तू कोणाच्या प्रकाशात पाहतोस? तर शिष्य उत्तर देतो की मी बुद्धीच्या प्रकाशात पाहतो. आणि किम धीही धियो दर्शने, आणि तुझी बुद्धी कोणाच्या प्रकाशात पाहते? थोडा विचार करून शिष्य असं उत्तर देतो की ती जी ज्योती आहे, तद ज्योती तदस्मिन प्रभो, ती बुद्धी मात्र माझ्या प्रकाशात पाहते, आत्म्याच्या प्रकाशात पाहते. बुद्धी जड आहे म्हणून मी चेतन स्वरूप आहे. तुम्ही आता समजून घेत आहात तर बुद्धी तुमच्या प्रकाशात पाहते, तुमच्यामुळे बुद्धी समजून घेते. जर तुमचं लक्ष नसेल तर बुद्धीला समजत नाही. म्हणून तो चेतन स्वरूप, तो सत्य स्वरूप, तो आनंद स्वरूप, तो जसा तसा मी, तो जसा आनंद स्वरूप तसा मी आनंद स्वरूप, आणि किती आनंद स्वरूप असावा. परमात्मा आनंद स्वरूप आहे, त्या आनंदाचं लक्षण शांती असं आहे, समाधान असं आहे, प्रेम हे त्या आनंदाचं स्वरूप आहे. आनंद ही वृत्ती नाहीये. परमात्म्याचं वर्णन करत असताना जो आनंद शब्द आहे, तो आनंद इज इक्वल टू शांती, तो शांत स्वरूप आहे. ती आनंदासारखी असते. ध्यानात खूप शांती प्राप्त झाली की ध्यानातून उठल्यानंतर साधक असं म्हणतो की किती बरं वाटलं, फार आनंद झाला. पण खरं त्याला शांती प्राप्त झालेली असते. भक्तीमध्ये खूप प्रेम निर्माण होतं. इतकं प्रेम की तुका म्हणे एक्या देहाचे अवयव, तसं सगळे जुनाट सोयरिक, जगेसी जुनाट सोयरिक, असे सगळे आपले वाटायला लागतात. असं जेव्हा प्रेम निर्माण होतं तेव्हा तो म्हणतो की आनंद आहे. म्हणजे आनंद हा जो शब्द आहे, तो शब्द आपण ज्या प्रकारांनी वापरतो तशा प्रकारांनी परमार्थात नाही वापरला जात. आपण मुलगा पास होण्याला आनंद, जे काही धक्का बसतो आपल्याला आत, विनोबा म्हणतात की त्या धक्क्याचं स्वरूप कसं असतं, तर कोणी एखादा धक्काच बसत नाही कोणत्याही कारणाने, म्हणून मग ते असतात ना लोक, आणि मग मला कधी माहिती नाही येते. आणि मग ते केल्यावर तुला काय होतं असं जर विचारलं, तुमचा एखादा मित्र नसेल इथं जमलेल्या माणसांपैकी साधकांपैकी कोणाचा मित्र तंबाखू खात असेल असं वाटत नाही, पण जर असेल यदा कदाचित, माझे होते, मी त्यांना विचारलेलं होतं, तर ते म्हणतात की झटकावं किक का काहीतरी असं म्हणतात, असं काहीतरी होतं. तर विनोबा म्हणतात की आमचा आनंद असा किक बसल्यावर, झटका बसल्यावर मिळणारा त्याला आम्ही आनंद म्हणतो. तसं तुमचा मुलगा पास झाल्यावर तुम्हाला किक बसते, मुलाला मुलगा झाल्यानंतर तुम्हाला किक बसते, त्याचा आणि तसा परमार्थामध्ये जो आनंद शब्द आहे त्या आनंदाचा तसा माफ करा, खरंच तुम्ही हसावं असं मी बोलतोय. परमात्मा जसा आनंद स्वरूप तसे हे आनंद स्वरूप, तो जसा सत स्वरूप तसे हे भक्त सत स्वरूप, अशा प्रकारचा व्यापक विलक्षण असा बोध त्याला प्राप्त होतो. जे मी जेवढे जैसे ते चिते झाले तैसे घटभंगी घटाकाशे आकाश जेवी. घट फुटल्यानंतर घटाच्या सापेक्ष असणारा आकाश बाहेरच्या आकाशाशी जसं एकरूप आधीच असतच, तसे ते माझ्याशी एकरूपच असतात, ते घटामध्ये असतात. तोपर्यंत घट जसा घटाच्या सापेक्ष घटाकाश म्हणून ओळखतं, तसं एक वेगळी एंटिटी व्यक्ती म्हणून ते जगाला दिसतात एवढंच. एरवी मी आणि ते याच्यात काही फरक नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ना तरी दीप मूळकी दीप शाखा अनेकी. एका मूळ दिव्यापासून ज्योतीपासून अनेक ज्योती जशा निर्माण व्हाव्यात तशा माझ्या मूळ ज्योतीपासून या सगळ्या अनेक ज्योती निर्माण झाल्या हे जो ओळखतो तो माझ्याशी पूर्ण एकरूपता साधतो. मी न लिया अवलोकी होय जैसे. आणि त्या जर एकत्रित ठेवा तर एक आहेत असं दिसतं. त्या सगळ्या वेगवेगळ्या ज्योती एकत्र आणल्या तरी देखील आणि वेगवेगळ्या प्रकाशात असतील तरी देखील, अनेक असतील तेव्हा देखील आणि एकत्र केल्या तेव्हा देखील, ना तरी दीप मूळकी दीपशाखा अनेकी. अनेक दीपशाखा मूळकी म्हणजे एका वातीला एकत्र आणल्या तरी देखील तेच. आणि मिनलिया अवलोकी होय तैसे. वेगळ्याही त्या मुळातच एक असतात आणि एकच दिसतात. अर्जुना तयापरी सरली द्वैताची वारी. या प्रकाराने द्वैत नाहीस होत. भाऊसाहेब महाराज केतकरांना एकदा कोणी विचारलं की तुम्हाला मृत्यूची भीती वाटत नाही का, तर ते म्हणाले की मी आता महाराजांच्या बरोबरच आहे, महाराज महाराज असा सतत मी जपच करत असतो, महाराजांपासून मी दूर आहे असं मला कदापि वाटत नाही, मी महाराजांबरोबरच आहे असा माझा भाव असतो. आणि देह पडल्यानंतर जायचंय कुठं, महाराजांच्या इथंच जायचंय. द्वैतच आणि द्वैत भय सर्व प्रकारचं निर्माण करतं. द्वैतात भय हा, द्वैतामुळे संशय, द्वैतामुळे माझं तुझं, द्वैतामुळे मत्सर काम क्रोध. द्वैत नाहीस झालं तर काम क्रोध नाहीसे होतात, भय नाहीस होत, लोभ नाहीसा होतो. अर्जुना तयापरी सरली द्वैताची वारी. नांदे नामार्थ एका हरी मी तू विण. वस्तू एक पण केवळ नामामुळं जशा भिन्न भिन्न अशा दिसाव्यात. अर्जुना तयापरी सरली द्वैताची वारी. नांदे नामार्थ एका हरी मी तू विण. साखरेचेच वेगवेगळे पदार्थ केले, हत्ती केला, घोडा केला, साखरेचाच डोंगर केला, असं काहीतरी एक साखरेचं विश्व निर्माण केलं, हलव्याचे दागिने केले, आता काय संक्रांत आली की नाही, तर बांगडी देखील हलव्याचीच, पाटली देखील हलव्याचीच, गळ्यातल्या माळ देखील हलव्याचीच, सगळं हलव्याचंच. येण्याची पै कारणे जई पहिले सृष्टीचे झुंपणे तेही तया होणे पडेची ना. आणि अशा प्रकारे द्वैताची वारीच संपल्यामुळं जे पहिलं सृष्टीचं झुंपणं म्हणजे निर्माण, जेव्हा प्रथम सृष्टी निर्माण झाली, येण्याची पै कारणे जई पहिले सृष्टीचे झुंपणे, सृष्टीची उत्पत्ती झाली, तेही तया होणे पडेची ना. त्याही वेळेला सृष्टी निर्माण झाली तरी मी झालो अशा प्रकारे भाव त्याच्या ठिकाणी, कारण सर्व केवळ अहंतेमुळेच होतं. अहंता ही अज्ञानात्मक आहे आणि प्रलयाच्या वेळेला देखील हा अज्ञान भाव घन सुषुप्त स्थितीमध्ये, अव्यक्त अशा स्थितीमध्ये पडून राहतो युगानुयुग. आणि जेव्हा सृष्टी निर्माण होते तेव्हा हाच अज्ञानाचा भाव, अहंतेचा भाव पुन्हा जन्म घेतो आणि सगळे निर्माण होतो. तेव्हा मी निर्माण झालो असं त्याच्या बाबतीत होत नाही, काही वेगळं झालं असं होत नाही. एकोहम बहुस्याम प्रजाय येईती, मी एकटा आहे बहुविध व्हावं असं परमात्म्यानी म्हटलं. बहुविध होऊन देखील परमात्मा बहुविध नाही झाला, तो दृष्टीला भ्रम झाला आमच्या, कारण आम्ही परमात्म्यापासून वेगळे आहोत असं आम्हाला वाटायला लागलं. त्याच्या बाबतीमध्ये उत्पत्तीच्या वेळेला देखील काही वेगळं घडतच नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. सृष्टीची सर्वादी जया देहाची नाही बांधी ते कैसे प्रळयावधी निमती लपा. सृष्टी जेव्हा निर्माण होते, सर्वात प्रथम आदी सृष्टीची जेव्हा होते तेव्हा जया देहाची नाही बांधी, तेव्हाच मी देह अशा पद्धतीने तो देह धारण करत नाही, देह भावावरच जो जन्माला येत नाही ते कैसे प्रळयावधी निमती लपा. म्हणून जन्म क्षया अतीतते धनंजया, म्हणून जन्म आणि क्षय म्हणजे मृत्यू याच्या अतीत असे ते असतात. मी झाले ज्ञाना या अनुसरोनी, असं जन्म आणि मृत्यूच्या पलीकडं मी म्हणजे परमात्माच होऊन ते राहतात, या ज्ञाना अनुसरोनी, या ज्ञानाला अनुसरून ते अशा प्रकारे होतात. कोणत्या ज्ञानाला? हा जो ज्ञान विज्ञानात्मक भाव या अध्यायामध्ये सांगितला आणि याच्या आधी सांगितला, परम भूया हा प्रवक्षामी, परत एकदा ऐक असं या अध्यायाची सुरुवात केलेली आहे. याचा अर्थ हे पूर्वी कधीतरी सांगितलेलं आहे, सातव्या अध्यायात सांगितलंय. सातवा अध्याय फार व्यापून आहे भगवद्गीतेला. सातव्या अध्यायात बीज रूपाने जे सांगितलं ते चौदाव्या अध्यायात सांगितलेलं आहे. म्हणून जन्म क्षया अतीतते धनंजया, मी झाले ज्ञाना या अनुसरोनी, ऐसी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी, अशा प्रकारे ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी, ज्ञानाचा हा उत्कर्ष, ज्ञानाची ही भरभराट, ज्ञानाचा हा महिमा देवांनी मोठ्या आवडीनी वर्णन करून सांगितला. तेवीची पार्थाही गोडी लावावया, स्वतःच्या आनंदाकरताही सांगितलं आणि अर्जुनाला गोडी लागावी म्हणून देखील सांगितला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा अध्याय समजून घ्यायला अवघड आहे बर का? हा चौदावा अध्याय तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायला लागेल, हा कधीही प्रवचनात सांगितला जाणार. चौदावा अध्याय, सतरावा अध्याय, सोळावा अध्याय, पंधराव्या अध्यायातला काही भाग हा प्रवचनांचा विषय म्हणून कधीही सांगितला जात नाही. बऱ्याच वेळेला आठवा अध्याय देखील प्रवचनकार सांगत नाहीत. सत्व, रज आणि तम हे सर्व सृष्टीमध्ये त्यांची व्यवस्था कशी झालेली आहे याचं वर्णन या अध्यायामध्ये आलेलं आहे. त्यामुळं सृष्टीचं पहिलं होणं अशा प्रकारचे शब्द इथे येतील. तसं सृष्टी नाहीशी होणं असे शब्द इथं येतील. तसं सृष्टी असताना विविध भावांचे खेळ कसे असतात, स्थावर आणि जंगम. सर्व सृष्टीमध्ये सत्व, रज आणि तम कसे भरून राहिलेले असतात, मनुष्य मात्रामध्ये सत्व, रज, तम कसे खेळ करून असतात आणि गुणातीत होणं या गोष्टीमुळं सत्व, रज, तमाच्या विज्ञानात्मक अशा भावातून तो कसा बाहेर पलीकडे जातो आत्मज्ञानाकडे, याचं वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे. मात्र हा अध्याय 15वा अध्याय हे जर समजले तर तत्वज्ञानाचा भाग तुमचा पक्का झाला समजा. म्हणून जन्म क्षया अतीतते धनंजया, मी झाले ज्ञाना या अनुसरोनी, आणि हे अंडच आहे 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापासून. अद्वेष्टा सर्व भूतानाम इथपासून ते 15व्या अध्यायापर्यंत ज्ञानकांडच सांगायला भगवंतांनी सुरुवात केली. ऐशी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी, देवीची पार्थाही गोडी लावावया, तव तया आले आन सर्वांगी निघाले कान. इतकं त्या ज्ञानाचं विलक्षण वर्णन भगवंतांनी केल्यामुळं जे माझिया नित्यता तेणे नित्य ते पंडुसुता, परिपूर्ण पूर्णता माझियाची, मी जैसा अनंत आनंदू, जैसाची सत्य सिंधू, तैची ते भेदू उरेचिना, जे मी जेवढे जैसे तेची ते झाले तैसे, अशा प्रकारे भगवंतांनी मोठं विलक्षण वर्णन केल्यावर एक तर भगवंतांनी हे वर्णन आपल्या आवडीकरता म्हणून केलं, ज्ञानाची स्तुती करायची म्हणून केलं, आणि दुसरं म्हणजे अर्जुनाला आवड निर्माण व्हावी म्हणून केलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ऐशी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी, देवीची पार्थाही गोडी लावावया, त्याचप्रकारे पार्थालाही गोडी लावावी म्हणून अशा प्रकारे ज्ञानाचं वर्णन केलं. तव तया आले आन, तेव्हा पार्थाची स्थिती काय झाली, त्याची एक वेगळीच दशा होऊन गेली असं ज्ञानेश्वर महाराज. तव तया झाले आन, काहीतरी वेगळंच झालं त्याचं. काय झालं, सर्वांगी निघाले कान. पार्थाला, अर्जुनाला, इथं तर दोन आपल्या प्रत्येकालाच निघालेले आहेत, पण या दोनाच्या व्यतिरिक्त सर्व अंगावर पार्थाच्या कान निघाले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सर्वांगी काय वर्णन केलेलं आहे, सर्वांगी निघाले कान. सणई अवधान आतलापा, आणि अशा प्रकारे सर्वांगी कान निघाल्यामुळं तो मूर्तिमंत अवधान होऊन गे, म्हणजे भगवंत सांगताहेत आणि पार्थ सर्व अंगानी सर्व प्रकारांनी ग्रहण करतो आहे. त्याच्या बुद्धीलाही कान निघाले, त्याच्या मनालाही कान निघाले, त्याच्या डोळ्यालाही कान निघाले, त्याच्या हातापायाला कान निघाले, आणि त्यामुळं तो मूर्तिमंत अवधान होऊन गेला. मला असं वाटतं नेहमी की अर्जुनाची परिसणया योग्य होती, तीही कृपा करूनी संती अवधान दिजे असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. त्या अर्जुनाची श्रवण करायला उत्सुक असणारी अशी मूर्ती देखील ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या समोर रंगवलेली आहे, अनेक ठिकाणी रंगवली. कसा तो श्रवण करत होता, अशा प्रकारे जर श्रवण करेल तर श्रवण करतानाच ज्ञान होईल. तव तया झाले आन सर्वांगी निघाले कान, सणई अवधान आतलापा, आता देवाची आयसे जाकळी जत असे वोरसे, जे निरूपण आकाशे वेटाळे ना. आता देव जसे व्यापक तसं त्या देवांना मोठ्या प्रेमाने जाणणारा देवांचे शब्द जाणणारा अर्जुन देखील तसाच व्यापक झाला जाकळीत. असे वरसे देवांना मोठ्या प्रेमाने कवटाळणारा, देवांच्या शब्दांना गवसणी घालणारा अर्जुन जे निरूपण आकाशे वेटाळेना, अत्यंत व्यापक अशी गोष्ट भगवंत सांगतायत. जे खरं म्हणजे आकाशाला देखील वेटाळायला कठीण, पण अर्जुन मात्र सगळंच्या सगळं घ्यायला लागला असं ज्ञानेश्वर महाराज म्हण. मग म्हणे गा प्रज्ञाकांता, किती सुंदर शब्द वापरलाय. उजवली आजी वक्तृत्वता, जे बोला एवढा श्रोता जोडलासी. अर्जुनाची स्तुती करतायत की आज माझी जी वक्तृत्वता आहे, मी वक्ता आणि माझं जे वक्तृत्व आहे त्या वक्तृत्वतेला आज जोडीदार मिळाला. उजवली म्हणजे तिचा विवाह झाला श्रवण करणाऱ्या बरोबर, असं भगवंत अर्जुनाला म्हणायला लागले. मग म्हणे गा प्रज्ञाकांता श्री आजी वक्तृत्वता, जे बोला एवढा श्रोता जोडलासी. माझं बोलणं जेवढं तेवढा महान व्यापक श्रोता मला जोडला गेला. माझं आणि त्याचं जणू लग्नच झालं, आपण एकरूपच झालो, जोडीदार झालो, आपली उजवण झाली. तरी एकूणी अनेकी गोविजे देह पाशकी त्रिगुणी लुब्धकी कवणेपरी, वस्तुत मी एक असताना, द्वैत माझ्या ठिकाणी यत्किंचितही नसताना, दुज म्हणून माझ्यापासून काहीही वेगळं नसताना, तरी एकू मी अनेकी गोविजे देह पाशकी, देहरूपी पाशामुळं मी अनेक झालो असं ज्या महास्त त्रिगुणी लुब्धकी कवणेपुरी परी. त्रिगुण रूपी या गुणात्मक पारध्यामुळं लुब्धकी कशामुळं असं झालं. कैसा क्षेत्र योगे विये ये जगे, ते परीस सांगे कवणे परी. पै क्षेत्र येणे व्याजे या लागी हे बोलीचे, जे मत संग बीजे भूती पिके. काय सुंदर लिहिले. कसा काय मी एकच असताना क्षेत्र या नावामुळं विये ये जगे कसली आली क्षेत्र सगळं जर मीच असेन तर. पण त्यांची ही करामत होऊन गेली. ते परीस सांगे कवणे परी, ते कशा प्रकाराने मी सांगेन ते ऐक. पै क्षेत्र येणे व्याजे या लागी हे बोलीजे, क्षेत्र हे नाव देखील याच करता केवळ बोललं जातं. जे मत संग बीजे भूती पिके, माझ्या संगतीनी जे बीज निर्माण होतं त्यामुळं भूतमात्रांच्या ठिकाणी पंचभूतांच्या ठिकाणी क्षेत्र या नावाने काही एक आकाराला येतं. ते कसं ते मी तुला सांगतो. मम योनिर्महत ब्रह्म तस्मिन गर्भम दधाम्यहम संभवः सर्व भूतानां ततो भवति भारत. कंटाळू नका. हे श्लोक तसे फार रोचक आहेत, उत्तम आहेत, उत्सुकता ताणणारे असे आहेत. मी तर रंगून जातो हे वाचताना. तुम्ही ऐकताना किती रंगता मला माहिती नाही, पण याच्यामध्ये थोडीशी गोडी प्रेम मिसळूनच तुम्हाला ऐकायला लागेल. हे मम योनिर्महत ब्रह्म तस्मिन गर्भम दधाम्यहम वगैरे हे जे भगवंतांनी म्हटलेलं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला जे तत्वज्ञानाचं एक स्वरूप दिलेलं आहे, आपण पुढच्या वेळेला ते यथा सांग बघूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल.